चित्र 14 जेजू एक शिक्षक या रूपान लुकाचे शुभवर्तमान 2 41-52 पर्यंत, मार्काचे शुभवर्तमान 6-34, जेजूचे लहान आणि मोठेपण मारिया आणि जोसेफ यांच्या घरा झाले. ज्यांना तो 12 वर्षाचो झालो त्यांना मारी आणि जोसेफ आणि त्याका जेरुजलेम या जाग्यार व्हेलो. तो त्या जाग्यार देवाविषयी उलोंग लागलो. धर्मगुरू आणि शास्त्री यांच्या उद्देशी तो त्यांचे ऐकतालो आणि जायते प्रश्न विचारतालो. ते आश्चर्यचकित जाताले त्याच्या तोंडातल्यान भायर सरता त्या उतरावरवी. ज्यांना जेजू 30 वर्षाचो झालो त्यांना ताणे लोकांका शिकवण देऊ सुरू केले आणि जायत्या लोकांनी त्याच्या शिकवणीचेर विश्वास केलो आणि त्याचे अनुसरण करूंक सुरू केले. पण दुसऱ्या लोकांनी त्याचेर विश्वास केलो ना आणि ते विरोध करूंक लागले.